स्तोत्र संहिता अध्याय 46 मुख्य गवयासाठी कोरहाच्या मुलांचे टिपेच्या सुराने गावयाचे गीत। देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो। म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही। जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करितात, अशी एक नदी आहे। त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही। प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील। राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली, त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली। सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे। या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे। तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीत जाळून टाकितो। शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे। राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल। सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे।